పరార్థపథం దర్శనం హరిలోకి గురు స్మరణ పంకజ స్మరామి హృది సదయమాత్మతృప్తం స్మరామి హృది సదయమాత్మతృప్తం ప్రపంచరుచిరీశ్వరార్పిత మతిర్మతాయే పరాముఖో భవతి ఏకనాథో పరమః సుబోధరస జాహ్నవీ నయతి యస్య సత్సంగమం స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం స్మరామి హృది వసతి వాసనా చేసి శరీర కృత చేష్టితం నియతి నిర్మితం మన్యతే కరోతి నవభావికాన్ అమృత బిందు వృష్టించయ స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదయమాత్మతృప్తం ఆత్మతృప్తం బోలా జగద్గురు జ్ఞానేశ్వర మహారాజ జగద్గురు స్వామీ స్వరూపానంద మహారాజ పరమహంస జగద్గురు స్వామీ మాధవనాథ మహారాజ పరమహంస జగద్గురు స్వామీ మకరందనాథ మహారాజ
షటం ప్రతి షాఠ్యం ह्या म्हणीप्रमाणे कधी कधी व्यवहारात वादावे लागते. समोरची प्रकृती असेल त्याप्रमाणे व्यवहार होत असतो. अशा वेळी प्रेमाने व्यवहार होण्याला अडचण होतो. अशा वेळी परमार्थ आणि व्यवहार यांची सांगड घालायला समज नाही, याचे वाईट वाटते. हे जपण्याकरता काय करायला हवे? शतम प्रतिशाठ्यम म्हणजे जो जसा वागतो तसं त्याला प्रति उत्तर द्यायचं. आरे म्हटलं की कार्य करणं, जशी समोर प्रकृती असेल त्याप्रमाणे व्यवहार होत असतो. आपण केंद्रात येतो, स्वामीजींकडनं श्रवण करतो, आपण आपल्या आयुष्याचं एक ध्येय ठरवलेलं आहे, तर ते ध्येय प्राप्त होण्याकरता कुठेतरी आपली प्रकृती देखील आपल्याला वाकवावी लागते. आणि असे प्रसंग आपल्यावर किती येतात, रोजच आपल्याला आरेला कार्य करावं लागत नाही. कधीतरी 15 दिवसातनं, महिन्यातनं, केव्हा तरी असा एखादा प्रसंग येतो. रोजच आपल्याला अमरी कुमरीवर आपण रस्त्यावर कोणाशी उतरत नाही, पण साधकाला मात्र केव्हा तरी असं जर वागावं लागलं तर त्याचा फार आतमध्ये त्रास होत राहतो. त्याला ती घटना सारखी आठवत राहते आणि त्याला असं वाटत राहतं आपण नको होतं असं दुरात बोलायला, आपण नको होतं त्याच्या अंतकरणाला धक्का लावायला. पण त्यावेळेला मात्र त्या प्रसंगामध्ये थोडी बेसावधता निर्माण झाल्यामुळे आपल्याकडनं तशाच प्रकारची रिएक्शन निर्माण होते आणि मग त्याचा त्रास आपल्याला होत राहतो. परमार्थ आणि व्यवहार यांची सांगड घालायला जमत नाही, याचं वाईट वाटतं. हे जमण्याकरता काय करणं? अभ्यास करायला पाहिजे. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तीनदा चुकेल. आणि जर हा प्रसंग आला आणि त्यावेळेला आपण जशाच तसं उत्तर दिलं तर नंतर मात्र शंकर महाराज जसं म्हणत असत तसं जर आपलं चुकलं असेल त्यावेळेला त्याला प्रति उत्तर करताना तर त्याची जाऊन माफी तरी मागायला आपल्यामध्ये ताकद पाहिजे किंवा मनात आता माफी मागली पाहिजे. आणि जर आपलं बरोबर असेल तर तो प्रसंग मनातनं काढून टाकून त्याच्याबद्दलची मनातली आळी काढून टाकून काय होतं, दर्शन प्रत्युत्तर दिलं की आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल आळी राहते आणि ती आळी धरूनच पुढच्या वेळेला ती व्यक्ती समोर आली की त्याप्रमाणेच आपण तिच्याकडे बघतो, त्याच चष्म्यांना बघतो. आणि असं वारंवार घडत गेल्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की आपलं त्यावेळेला खरंच चुकलं. आपण सगळीकडे परमात्मा बघायचा विचार करतो आहोत, तसा प्रयत्न करतो आहोत आणि मग त्यावेळी का बरं नाही समजलं आपल्याला. आपल्याला समोरची व्यक्ती हसवत नाही, आपल्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्याला टोकी करणं नाही, इथपर्यंत तरी आपल्याला कळलं पाहिजे. आणि जर त्यावेळेला तसा प्रसंग आला असेल तर तशाच पद्धतीने आपण उभं देखील राहायला पाहिजे. एकदा असं झालं की रामकृष्णांकडे येणारा त्यांचा एक शिष्य गंगेतनं बोटीतनं येत असताना रामकृष्णांबद्दल अद्वा तद्वा त्या बोटीमध्ये बोललं गेलं. त्याच्या अंगात ताकद होती, त्यांनी असं सांगितलं की आता जर कोणी रामकृष्णांबद्दल हे ब्र काढाल तर मी सगळी होळी उलटवून टाकली. आणि रामकृष्णांकडे येऊन त्यांनी मोठ्या अहमहमिकेने भूमिका मांडली, तुमच्याबद्दल ठाकूर असं बोलत होते म्हणून मी असं म्हटलं. मूळ काय त्या गाडीत बायका होत्या, लहान मुलं होती, केवढं मोठं पातक लागलं असत, पुन्हा अशा पद्धतीचं रागाने काही बोलायचं नाही. आणि थोड्या दिवसांनी दुसरा एक शिष्य योगी त्याचं नाव तो आला आणि त्यांनी असं सांगितलं की तुमच्याबद्दल अथवा तत्वा बोलत होते पण मी म्हणलं अज्ञानी आहे कशाला आपण त्यांच्या नादी लागा म्हणून मी काही बोललो नाही. ठाकूर म्हणले मूर्ख आहे, आपल्या शत्रूंबद्दल बोलतात आणि तू ऐकून घेतलं हा जो भाग आहे तरच मग आपल्याला कळलं पाहिजे. त्यावेळेला जर योग्य पद्धतीने त्या व्यक्तीला सांगण्यात आलं आणि मोकळं झालं तर आपण देखील मोकळं होता आलं पाहिजे. आपण ठरून नाही होता का आपण त्या वेळेला षठम प्रतिशाठ्यम वाचतो आणि मग तीच गाठ धरून पुन्हा जेव्हा ती व्यक्ती येते तेव्हा एक तर तिच्याकडे कानाडोळा करतो किंवा बायस माहिती हा त्यावेळी असत बोला होता हे लक्षात ठेवून मग काहीतरी त्याच्यावर आपण एक प्रतिक्रिया फिजिकली जरी दिली नाही तरी मनातनं आपले रिएक्शन जातेच जाते आणि ती मनातनं गेलेली रिएक्शन समोरच्या व्यक्तीला आपल्या डोळ्यातनं आपल्या देहबोलीतनं समजतेच समजते असं होऊ नाही शकत. स्वामीजी म्हणत असतात चतुष्पादाला जर कळतं त्याच्याशी कसं वर्तन केलं जातं तर समोरच्या व्यक्तीला कळणार नाही आपल्याशी हे कसे वागतात ते. पण आपल्याकडनं मात्र तो प्रसंग झाल्यानंतर त्या व्यक्तीवर प्रेम करण्याची भूमिका असतात. खूप मोठी उदाहरण आपण आपल्या समोर घेतो खर तर कोसवलेकर महाराजांचं उदाहरण आपण घेतो. त्यांचा भाऊ म्हणतं तू आता बुवा झालाय ही सगळी जमीन आता आमच्या नावावर करून दे तुला काय करायची आणि ते म्हणत असत मी नाही करत ही मला वडिलोपार्जित मिळालेली आहे मी कशा करणार तुमच्या नावाने तुम्ही तुमच्या विकून टाकल्या. तर ते खबराकुमरीवर प्रकरण जात असे आणि एकदा तर असं झालं की डोक्यात दगड घालण्यापर्यंत मजल गेली रामरायाच्या कृपेनी महाराज वाचले. एवढं सगळं होऊन देखील ते भांडण संपलं कामाच्या पाया लाल दिसतो असं दिलं चरित्रामध्ये आपण सगळ्यांनी मानतो. एवढं झाल्यानंतर श्री महाराज आपल्या भाऊबंधांना शेजारी घेऊन बसू करतात. ते म्हणत असतात त्यांची पानं घ्या माझ्या शेजारीच त्यांना बसवा आणि जाताना प्रवासाचे पैसे पण त्यांना देत असत. आता हे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोट करा. जर आपण हे करायला आपल्या जीवनामध्ये सुरुवात केलेली असेल तर आपण आपल्या आयुष्यावर प्रयोगही करायला पाहिजे होत असेल. आपण काही देह मन बुद्धीपासून एकदम वेगळे झालेले नाही आपण प्रकृतीमंत झालो. प्रकृतीमंत असताना प्रकृतीचे जे दोष आहेत त्या दोषांनी आपण अंतर्मुख झाल्यामुळे ही उलघाल होणं ही काकाविशी होणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण एक प्रसंग दोन प्रसंग तीन प्रसंग त्याच्यानंतर मात्र आपण शिकायला पाहिजे. समोरची प्रकृती असेल त्याप्रमाणे व्यवहार होत असतो अशा वेळी प्रेमाने कसा आपण प्रेमानेच व्यवहार करायचा. स्वामीजी सगळ्यांवर प्रेमच करत असत. कुठलीही जरी प्रकृती आली तरी देखील त्याच्याशी प्रेमानेच व्यवहार होत असे. सात आणि मवाळ मिसळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे स्वरूपानंदांचं उदाहरण द्यायचे. कोण येत आहे याच्याबद्दल स्वरूपानंदांना काहीच पडलेलं नसेल. त्यांचे हात आधी जोडलेले असायचे. हे कशाच द्योतक होत. हे द्योतक असं होत की ही जी प्रकृती प्रभूंनी धारण केलेली आहे आणि त्या प्रभूवर माझं प्रेम आहे. ही प्रकृती कशी धारण केलेली आहे कशा अंगाने तो आलाय त्या प्रकृतीकडे लक्ष जायच्याऐवजी ती प्रकृतीच्या आधारावर चालत माझ्याकडे येते आहे त्या आधाराकडे जेव्हा लक्ष जात. पण त्या आधाराकडे लक्ष जाण्याकरता आपण देखील कुठल्या आधारावर आता उभे आहोत त्या आधाराकडे आधी लक्ष गेलेलं असेल तरच मग येणाऱ्या प्रकृतीच्या आधाराकडे लक्ष जाईल. ती प्रकृती आणि माझी प्रकृती या दोन्ही प्रकृती ज्या एका चैतन्याच्या आधारावर उभ्या आहेत तिकडे जर लक्ष गेलं तर मात्र हळूहळू आपली दृष्टी बदलत जात. आपण प्रेम करण्याच्या भूमिकेत येत आणि केलेलं प्रेम हे वाया जात नाही जसं प्रेरावं तसं उगवतं. इथे जसं म्हणलं षटम प्रतिशाठ्यम तसं निसर्गाचा हा नियमच आहे. जसं तुम्ही प्रेराल तसंच उभव. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की साळी पेरलेल्या आहेत आणि गव्हाचं पीक बघायला गेला तर तसं म्हणजे तांदूळ पेरले आणि गव्हाचं पीक बघायला गेला हे तसं होऊ शकत नाही. आंब्याची बोय लावली तर कारल्याचं वेल जसा येऊ शकत नाही, पण कारल्याचं बी पेरलं तर कारल्याचा वेल मात्र नक्की येत. तसं प्रेमैव कार्यम हे जसं नारद महर्षी म्हणतात तसं आपण प्रेमानीच राहतो. आपला अहंकार आपल्याला प्रेम करण्याच्या आड येत असतात, आपल्याही आड येतो आणि आजूबाजूची मंडळी आपल्याला खर तर उद्युक्त करत राहतात. तो एवढं बोलून गेला आपल्याला ढकलत राहतात, नुकसत राहतात. भाऊसाहेब महाराजांच्या विधींपरी त्यांना त्यांना या बोलल्या शेवटी वेगळ्या म्हणण्यापर्यंत पाहिजे तर भाऊसाहेब महाराजांच्या पत्रीला जातात. भगिनीवरचा हा फार पॉझिटिव्ह असतो आपल्या दैवताबद्दल आणि त्याचं जर असंही आहे त्याचं तू काही ठिकाण मनापासून त्या प्रयत्न करत असतो आणि अगदी करतो, पण हे कागदभर थोडं पुढचं प्रयत्न भगिनी वर्ग करतो. तसं बहुमत चौधर महाराजांच्या प्रतिष्ठांना काही म्हटलं तर चेहऱ्या म्हटल्या तुम्हाला महाराज शांतपणे असं आता मला प्रभू म्हणतात का, आता माझं उभं काय तुलाही नाही वाटत मी झालोय म्हणताना पण याच्याकरता भाऊसाहेब महाराजांचा आधी खूप अभ्यास झालेला असतो. महाराजांवरच्या निष्ठेमुळे त्यांचा देहभाव खरोखरी जडजडून गेलेला होता आणि म्हणून ते असं बोलू शकत होते. देहभाव जडजडून राहण्याकरता जर प्रयत्न आपण केले नुसतं प्रकृती समोर आली म्हणून तिच्याशी जोडून घेतलं आणि मग माझा व्यवहार आणि परमार्थ मिळेल असं नाहीये. आधी आपली आपला जो देहभाव आहे तो झडून जाण्याकरता प्रयत्न करायला पाहिजे. तो साधनेने करता येईल, तो सद्गुरु सेवेने करता येईल, तो श्रवण मनन चिंतनाने करता येईल. हे सगळं झाल्यानंतर मग व्यवहारात उतरल्यावर काही काही प्रसंगांमध्ये हे असं होईल, पण जेव्हा असं होईल आणि आतमध्ये आपल्याला दुःख होईल तेव्हा आपण सद्गुरूंची क्षमा मागावी आणि थोडं आपण देखील अनालिसिस करावं की त्या परिस्थितीमध्ये आपण स्वार्थापोटी बोलतो का. त्या व्यक्तीची आपण भांडलो ते आपल्या स्वार्थाकरता भांडलो का. हा खर तर आपण आपला अतिशय सजग राहून करण्याचा अभ्यास आहे. जर आपल्या स्वार्थाकरता आपण त्याच्याशी भांडलो असू तर मात्र आपल्याला क्वचित स्वतःला बसवून घ्यावं लागतं. पण दुसऱ्यावर अन्याय होतोय म्हणून आपण जर भांडलो तर मात्र आपल्या अंतःकरणाला लागण्याचं काहीही कारण नाही. म्हणून हे तरतम भावानेच आपण भावू लागेल. षटम प्रतिशाख्यम या म्हणीप्रमाणे कधी कधी व्यवहारात वागावे लागते, त्यांनी करून गेलं कधी कधीच वागावं लागतं, रोज नाही वागावं लागत. रोज स्वामीजी म्हणायचं तसं आपलं वायावर करून ठावत ध्यान झालेलं आहे, उत्तम वाचन झालेलं आहे, पूजा झालेली आहे आणि बाहेर पडला आणि एखाद्या व्यक्तीची तिरकं बघितलं तर असं आपण नम्रतेशी निघून जाऊ शकतो आणि आपल्या वाट्याला अशी दुसरी लोक येतात की कायमच आपल्याशी अशी वागत राहतात फार कोठे नाही. आणि साधकाच्या विश्वामध्ये तर हे प्रसंग आणखीन कमी येतात. आपली खूप ताकद नसल्यामुळे स्वामीजी असं म्हणायचे की साधकाने साधकांच्याच कळपा म्हटल्या. त्यांनी फार आपलं वर्तुळ सोडून बाहेर जाण्याचं आणि हे स्वतःवर प्रयोग करण्याचं काही कारण नाही, कारण त्याच्यात नापास होणार हे आपल्याला माहिती आहे. अशा वेळी परमार्थ आणि व्यवहार यांची सांगड घालायला जमत नाहीये, जे वाईट वाटते ते जमण्याकरता काय करायला हवं. परमार्थ करणं म्हणजे गुळगुळीत मुळगुळीत राहणं असाही त्याचा अर्थ नाहीये. परमार्थ करणं म्हणजे जो जसा व्यवहार आहे तो योग्य पद्धतीने करणं आणि तो व्यवहार झाल्यानंतर मात्र ज्याच्या बरोबर व्यवहार झाला त्याच्या बरोबर मनाने अत्यंत प्रेमाने निरलसपणे
आपल्याकडनं प्रामाणिकपणे त्याच्याशी जोडून घेणं
व्यवहार होऊन जातो. पण त्या व्यवहारानुसार मन जेव्हा तुटतं तेव्हा व्यक्ती देखील तुटते आपल्यापासून.
तसं नको आहे.
व्यवहार झाल्यानंतर आपल्याकडनं मात्र आपण प्रेमाचीच पकड करावी.
आपल्याला असं वाटतं अहो आम्ही प्रेम करायला जातो पण ते आमच्यावर ओसरतात आमच्यावर ओरडतात. मग काय आम्ही प्रेम करून त्याचा काय उपयोग झाला.
आपण प्रेमच करत
प्रेमाकरता आपलं जीवन आहे हे आपण पक्की कुंडात बांधायची. कारण भगवंत हा प्रेमाचा स्थापक आणि आपल्याला भगवंत हवा आहे. आपल्याला भगवंताकरताच हे जीवन आपण ठेवलेलं आहे. त्यामुळे प्रेम हे आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं अंग पाहिजे. आपल्याशी वागणारा कसाही असो तो वाल्या नारदांना मारायला गेला म्हणजे खरोखरीच त्यांचा अंत करायचा असा भूक दिला. पण नारदांनी मोठ्या प्रेमाने त्यांना सांगितलं एवढी पाळी आपल्या हातात नाही कोणी आपल्यावर असा राहून नाहीये. कधीतरी भांड्याला भांडण लागत पण दोन्ही भांड्यांना हात लावला तर भांडण शांत होत नाही. तसं आपल्या भांड्याला हात लावावा शांत करावं. आपलं भांडण हे सद्गुरु कृपेने त्याला सधी लावण्याचं काम झालेलं आहे. आपलं भांडण लवकर शांत करावं आपण हातलो आणि मग प्रेमाने जर उतरलं तर काही काळानंतर खरोखरीच आपल्याला हे जमायला लागतं. आणि जसं प्रेम वर्धिष्णू व्हायला लागतं तसं आपल्याकडे देखील प्रेम यायला लागतं. मोठे स्वामीजी म्हणायचे दिशा पोझिशन मध्ये छान काढून किसान पण राहू शकत. म्हणून प्रेमाने जर राहिलं तर व्यवहार आणि परमार्थ यांची सांगण खरोखर बोलता येते. प्रेमाने व्यवहार करता येतात कितीतरी. आता व्हॉट्सअप वर येतात पैसे असतात दिशा कोथिंबिरीची चुडी अगदी साधा व्यवहार आपण करू शकतो. ती म्हणते पंधरा रुपये आपण म्हणतो दहा लावे पंधरानी जर घेतली तर किती फरक पडतो. नाही नाही तो व्यवहार म्हणजे व्यवहारच वाटतो. एकदम असा एक वाचला त्यांच्या बालगंधर्वच्या तिथे शेंगाचा काहीतरी विकणारी आणि एका गजरा गजरा विकणारी ती भगिनी म्हणता हे चांगली मोठी पर्स वगैरे घेऊन आलेली भगिनी तिच्याशी खासाधीस करून काय रुपयाचा गजरा होता तो 8 महिन्यात 75 पैशात घेतल्याचं समाधान. आणि एक नंतर छोटा मुलगा आला आजी समोर एक चहाचा पेला ठेवला चहा ओतला घे आजी म्हणे चहा. ती म्हणजे अरे बाबा आता तू घे पैसे काय पैसे द्यायला लागतात असं काही चहा तर घे सकाळपासून काही घेतलं नाही ना. आणि उड्या मारून निघून गेला. कोणाचा व्यवहार आणि परमार्थाची सांगितलं त्या मुलाला काही परमार्थ सांगितला होता त्याचं श्रवण झालं होतं असं नाही. पण नैसर्गिकरित्या त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा धडा वाहत होता आणि त्या भगिनीच्या अंतःकरणातला प्रेमाचा धडा अटून गेलेला. आपल्या अंतःकरणातला प्रेमाचा धडा वाहत ठेवणं हे आपल्या हातात आहे. तो तसा वाहत राहिला की परमार्थ आणि व्यवहाराची सांगड घातली जाते. आपल्या परमदैवताविषयी पूर्ण विश्वास त्याच्याने निर्माण होईल जेणेकरून आपल्याला त्याचा आधार वाटेल. आतापर्यंत त्याला मनानेच मानून चाललो आहोत त्याची अनुभूती कधी येणार. आपलं परमदैवत कोणाचं प्रभूराच्या घर असेल कोणाचं पाठपुरा घर असेल कोणाचं काली माता असेल कोणाचं कृष्ण असेल. परमदैवत वेगवेगळी आपल्या आपल्या रुची वैचित्र्याप्रमाणे 33 कोटी दैव आपल्याकडे आहे. त्याला जर पाहिजे तो आपलं परमदैवत समजून चालतो. पण हे कुठपर्यंत असतं जोपर्यंत सद्गुरु प्राप्ती होत नाही तोपर्यंत परमदैवताबद्दल सगुणाबद्दल अत्यंतिक मनामध्ये आदर हा असतोच असतो. पण एकदा सद्गुरूंची भेट झाल्यानंतर मग मात्र आपल्याला आपले सद्गुरू हेच परमदैवत वाटले पाहिजेत, त्यांचा आधार आपल्याला वाटला पाहिजे. कारण त्यांच्या बरोबर मनाने काय मागायचंय असं ते शेजारीच असताना, ते आपल्याशी बोलत असताना, ते आपल्याला रोज समजावून सांगत असताना, अनुभूती परमदैवताची अनुभूती म्हणजे ते सांगत असलेल्या निर्गुण परमात्म्याची अनुभूती करत, ते सगुणात असतात, सगुणात असताना निर्गुणाचा उपदेश करतात. साधू संत महानुभाव यांचा ऐसाची अनुभव, पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या हा त्यांचा अनुभव ते आपल्याला सतत करत राहतात. फक्त गडबड अशी असते की ते सगुणामध्ये असून आपल्याला त्रिगुणाचा बोध करतात, तो त्यांना त्यांच्या शत्रूंनी करून दिलेला असतो. म्हणून एकदा सद्गुरु प्राप्ती झाल्यानंतर आपलं परमदैवत हे सद्गुरूच असतात, कारण ते आपल्याशी बोलतात, ते आपल्याला समजावून सांगतात. आपण चुकलो तर आपल्याला हाताला धरून नीट रस्त्यावर परत आणतात. पण जे परमदैवत आपण समजलेलं आहे ते आपल्याशी बोलत नाही. मग इथे मात्र आपल्या मनाला जे योग्य वाटतं म्हणजे जे आपल्याला हवं आहे तेच त्या दैवताकडनं प्राप्त होण्याकरता मागून घेण्याकरता, म्हणून मग तशाच पद्धतीची आळवणी केली जाते. पण ते चुकीचं आहे हे सद्गुरू आपल्याला सांगतात. म्हणून आपलं परमदैवत हे सद्गुरू भेटीनंतर सद्गुरूच असलं पाहिजेत आणि त्यांचाच आधार. आता इथे आपल्या सगळ्यांना स्वामीजीचाच आधार वाटतो. अनुभूती केव्हा येईल? त्यांनी सांगितलेली साधना प्राणपणाने केल्यानंतर मग परमदैवताची अनुभूती आपल्याला येईल, नक्की येईल. स्वामीजी पंढरपूरला जेव्हा गेले, स्वामीजींना सांगून दिले, आपण हा सगळा प्रसंग वाचलेला आहे, ऐकलेला आहे, आणि स्वामीजींनी देखील असं सांगितलं की तोपर्यंत माझा निर्गुणावरच जास्त भर होता, सगुणाबद्दल तेवढं मी कधी केलेलं नव्हतं. पण त्या मूर्ती समोर जाऊन उभं राहिलो आणि काय झालं माझं मला कळलं नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते दैवत अंतःकरणामध्ये ठसलं, पण ते ठसण्याकरता सद्गुरू हे परमदैवत मानलं गेलं. म्हणून आपल्या परमदैवताविषयी पूर्ण विश्वास कशाने निर्माण केला? ते दैवत ज्या आधारावर उभं आहे त्या आधाराची खूण जेव्हा सद्गुरू कृपेने पटते तेव्हाच परमदैवताबद्दल पक्की खात्री होते, पूर्ण विश्वास. भगवंत हा निर्गुण आहे आणि हे निर्गुण कधी कधी भक्तांच्या कामाकरता म्हणून सगुणाला येत हे जेव्हा नक्की लक्षात येत आणि त्या सद्गुरू कृपेने येत. रामकृष्ण सांगायचे की जसं प्रवाही असलेलं साधू नुकतं घडवलेलं ते जसं प्रवाही असत, पण ते रात्री ठेवलं आणि सकाळी जर बघितलं, आता थंडीचे दिवस आहे, तर सकाळी त्याच कुपामध्ये कण्या पडलेल्या असतात. आता ह्या कण्या कुठं आल्या? त्या त्या कुपातच निर्माण झाल्या. तसं भक्तीच्या ओलाव्यानी ह्या निर्गुण परमात्मा भक्तीच्या ओलाव्याने कुठे कुठे सगुणाला येतो आणि ते सगुण रूप हे क्वचित कोणाला तरी केव्हा तरी दर्शन देतं, पण सद्गुरु हे मात्र कायम आपल्याला दर्शन घ्या, कायम आपल्या समोर आहे. म्हणून ते परमदैवत आहेत असं आपण उलगाट मांडावी आपल्या मनात. स्वामीजी म्हणायचे त्यांच्याकडे एक व्यक्ती आली आणि अत्यंत चाचणी झालेली होती. स्वामीजींनी विचारलं का पण तुम्ही चाचणी झाला? ते म्हणजे 14 वर्षापूर्वी मला अपनाच संध्याकाळी बसलेलं असताना आपल्या बिळक रोडला संतोष हॉटेल होतं, तिथे ते गृहस्थ राहत होते. तर ते म्हणून संध्याकाळच्या वेळेला मला रामचंद्रांचं दर्शन झालं. पण आता नंतर कित्येक वर्ष लोटून गेली परत काही ते दर्शन झालं. सगुणाचं दर्शन हे त्या त्या व्यक्तीकरता खरंच असतं आणि ते होतं, पण ते क्षणिक होत. पण खरं जर आपल्याला अनुभूती घ्यायची असेल, ते परमदैवत जर आपल्या अंतकरणात येऊन बसायचं असेल, त्याच्याबद्दल विश्वास निर्माण व्हायचा असेल, तर सगुणची त्रास करायला हवी. कारण ते आपल्याला खरं भगवंताचं स्वरूप ते दाखवत ना. मनानेच मानायला पाहिजे, मानून चाललो आहोत त्याची अनुभूती कधी येणार. मनाने मानलेलं आहे तर आपण सद्गुरूंना मानलेलं आहे. आता अनुभूती येणं हे आपण किती इंटेन्सली आणि इंटेंटली त्यांच्या वचनावर विश्वास ठेवतो याच्यावर अनुभूती अवलंबून नाही. अनुभूती येणं म्हणजे मी कोण आहे याच्याबद्दल देह मन बुद्धीपेक्षा अत्यंत वेगळा असलेला असा मी आहे, मी अमर आहे, अमृतत्वाला प्राप्त झालेला असा मी आहे, मी नश्वर नाहीये, ही खरी अनुभूती आहे. ही अनुभूती ही सद्गुरूच्याच कृपेने येते आणि ती अशी मनाने नुसती मानून होत नाही, तर साधना करून त्यांची उपाय खरोखरीच त्या साधकावर होते तेव्हा न विसरता येण्याजोग प्रत्येक क्षणाला आपल्या स्वरूपाचं भान त्याला रंगता येतं, ती खरी अनुभूती येते. ती अनुभूती आली की मग त्या परमदैवताबद्दल देखील पूर्ण विश्वास निर्माण होतो आणि आपण खरोखरीच परिपूर्णतेच्या एका भावाला प्राप्त होतो. आणि हे मनाने समजून नसतं तर त्या अनुभूती जगण्यात असत. तशी अनुभूती आपल्या सर्वांना येतो ही स्वामीजींच्या चरित्रात सौ उज्ज्वला नारायणे आणि अभिनंदेव साधन.
My तसंही मानवी मेंदूची जी क्षमता आहे, मानवी मेंदूचा जो विकास आहे, समजून घेण्याची शक्ती आहे, ही शक्ती शास्त्रज्ञांच्या मते साधारणपणाने 8 वर्षापर्यंत वाढवता येते, वाढते, त्याच्या पुढे ती कमी वाढते. वयाच्या 8व्या वर्षापर्यंत तो समजणं शिकणं, त्याला शिकू ते येणं आणि त्याची एकूण समज शक्तीमध्ये भर घालणं हे करता येऊ शकत असं शास्त्रज्ञ म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग केवळ अभ्यास राहतो, अभ्यास लक्षात ठेवणं, पाठांतर जे केलेलं आहे ते उतरवता येणं, जेवढी वाढलेली आहे त्याप्रमाणे त्याला समजतं. म्हणून वर्गात 60 मुलं असतील तर पहिला एक कोणीतरी एखादाच येतो, एखादा नापासही निघतो. याच कारण हे अंडरस्टँडिंग जे आहे त्या काळापर्यंत जे वाढत ते. आणि दुसरं एक शास्त्रीय सत्य असं आहे की माणसाचा जो मेंदू आहे तो मेंदू साधारणपणाने कोणीही आपल्या मेंदूचा वापर 6 ते 7% करतो. बरोबर आहे, 6 ते 7% करतो म्हणजे संपूर्ण वापरण्याची शक्यता क्षमता असताना तेवढा वापरता येत नाही आणि एवढाच वापरता येतो माणसाला. आणि आइन्स्टाईनच्या बाबतीत असं म्हटलं गेलं की आइन्स्टाईननी साधारणपणाने, आता माझी आकडेवारी चुकत असेल पण जे 6-7% आहे त्याच्याऐवजी साधारण 9 ते 10% बरोबर 10% आपल्या मेंदूचा वापर केला. तर आइन्स्टाईन जर ही बुद्धिमान व्यक्ती कोणी झाली नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबत जर म्हणायचं झालं, व्यासांच्या बाबत जर बोलायचं झालं तर असंच म्हणता येईल की आपली जी सर्वसाधारण समजण्याची शक्ती आहे त्याच्यापेक्षा अधिक शक्ती ते वापरत होते. लोकमान्यांनी देह ठेवल्यानंतर ब्रिटिशांनी अशी विनंती केलेली होती की त्यांच्या मेंदूचा अभ्यास करायला मिळेल का, पण भारतीय कर्मकांड शास्त्राप्रमाणे जो देह आहे त्याचा विधेय लावायची असते, त्याप्रमाणे असा कुठला अवयव काढून कोणाला देणं हे शक्य नसतं. तो सगळा देह अग्नी ताब्यात द्यायचा अशी आपली प्रथा परंपरा असल्यामुळं त्यांना त्यांच्या शास्त्रज्ञांनाही नकार देण्यात आला. तर आपलं अंडरस्टँडिंग जे आहे ते अंडरस्टँडिंग वाढवता येत नाही असं याचं उत्तर आहे. पण हे अंडरस्टँडिंग वाढवण्याचे काही मार्ग मात्र आहेत. त्यांनी म्हटलंय त्यामध्ये काही सुधारणा होते की नाही, त्याचे मार्ग आहेत. पण या मार्गाने देखील जी मेंदूची समज शक्ती आहे त्याच्यामध्ये किती भर पडतो हे ज्यांनी त्यांनी तपासण्याची गोष्ट राहते. आपण सतत वापरत असलेली आपली बुद्धी, मन, चित्त यांना जर आराम दिला झोपेमध्ये ते मिळत असत, उत्तम ताण झोप ज्याला लागते त्याच्या सद्विचारांचा देखील झोपेमध्ये विकास होतो असं शास्त्रज्ञांचा समज आहे. त्याच्या म्हणजे निर्विचारता असताना, सुषुप्ती असताना देखील, म्हणजे मेंदू वर करणी काहीही काम करत नसताना त्याचे सद्विचार अधिक पक्के होऊन
तो जागा होईल
आणि समाधी स्थितीमध्ये देखील हे घडत. म्हणजे जर मनाचं अमन किंवा मनरहितता जर साध्य करता आली किंवा तर्क थांबवता आला, चित्त अचित्त झालं, चित्त जे सतत चिंतन करत असत ते चिंतनापासून जर थांबलं तर तेवढ्या काळात मेंदूलाची विश्रांती मिळते. त्या विश्रांतीचा मेंदूच्या सगळ्या शक्ती रिकेंड होण्यामध्ये मोठा उपयोग असतो, खूप मोठा उपयोग. शक्ती किती वाढते याच्यापेक्षा जरी रिगेन झालं काय कॉम्प्युटरच्या भाषेत रिफ्रेश काय काय म्हणायचं त्याला तर तो कॉम्प्युटर जसा परत एकदा चांगल्या रीतीने फ्रेश करावा तसं झोपेही होतं खरं. ज्याला झोप येत नाही आणि दीर्घकाळ झोप लागली नाही त्याचे विचार असंघट होतात, त्याला भास निर्माण होतात, संशय निर्माण होतो, कोणी आपल्याविषयी विरुद्ध बोलतंय का, अशा प्रकारच्या शंका निर्माण होतात, त्याला असुरक्षित भावना निर्माण होते. जर गाढ झोप एखाद्याला लागली गाढ सुषुप्ती तर त्या सुषुप्तीमध्ये तो निशंक होतो, तो जागृतीत अधिक सावध होतो. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम जागृती ही सावध नसते हा आहे. झोप चांगली चांगली नसल्यामुळं जागृतीमध्ये झोपेसारखं म्हणजे नीट मन न लागणं, सांगू ते न समजणं, दोनदा सांगून देखील न समजणं, सांगतो आहे त्याचा अर्थ न समजणं, या गोष्टी झोप जर चांगली नसेल तर जागृती ही चांगली नसते. आणि जागृती जेव्हा चांगली नसते तेव्हा आता मी बोलतोय तशा गंभीर विषयांना सुरुवात झाली की झोप यायला सुरुवात होते. कारण जर एकाग्रता तिथं यायला लागली की तिथं अर्धवट झालेली झोप तिथं पुरी करावीशी वाटते, ते आपोआपच डोळे मिटतो तो आणि डोळे मिटून ऐकावं वाटत. दमून आलेल्या व्यक्तीला आपल्यापैकी काहींना अनुभव असेल, दमून आलो असेल आली असेल व्यक्ती तर डोळे उघडे ठेवून प्रवचन ऐकायच्या ऐवजी डोळे बंद करून प्रवचन ऐकावं असं त्या दिवशी त्याला वाटायचं. डोळे बंद करून अगदी एकाग्रतेने ऐकताना मग तो हळूहळू झोपेच्या ताब्यात जातो. कारण मेंदूची समजून घेण्याची जी शक्यता असते ती आधीच खूप वापरल्यामुळं तेव्हा झोपेसारखं होऊन जात. म्हणून ध्यानामध्ये त्याच्यात सुधारणा करता येणं शक्य आहे. ध्यानाच्या वेळेला सुधारणा करता येणं शक्य आहे अंडरस्टँडिंग मध्ये. हे अंडरस्टँडिंग दोन प्रकारचं असतं, एक व्यावहारिक सत्तेतलं अंडरस्टँडिंग, लौकिक किंवा संसारातलं अंडरस्टँडिंग हे स्वतंत्र समजलं जातं आणि पारमार्थिकी सत्तेमधलं अंडरस्टँडिंग हे स्वतंत्र समजलं जात. आणि ज्याला व्यावहारिक सत्तेमध्ये खूप चांगलं अंडरस्टँडिंग आहे आणि पारमार्थिक सत्तेच्या ठिकाणी तितकं चांगलं अंडरस्टँडिंग नाही अशी जर व्यक्ती असेल तर त्याला आत्मा परमात्मा ध्यान नामस्मरण डोळे मिटून बसणं या गोष्टी झूट वाटतात. त्याच्याऐवजी त्याला काम करावंसं वाटतं, कर्म करावंसं वाटतं आणि पैसे मिळवावेसे वाटतात, मान मिळवावासा वाटतो, सत्ता मिळाली तर बरं असं वाटतं, त्याला छान छोटीत राहायला आवडतं. एकदा केंद्रात असं झालं की स्वामीजी त्यांना एक ग्रस्त येते, त्यांना स्वामीजी अध्यक्ष महाराज म्हणायचे. ते स्वामीजी पायांनी बरेच होते, त्यामुळे ते असे बसायचे. स्वामीजी खुर्चीत बसायचे शिखर परमसेंचे. आणि संसार कसा नश्वर आहे हे स्वामीजी सांगत होते. आणि आत्मस्वरूप होणं हे कसं किती कर्तव्य आहे हे सांगत होते. आणि तरीही आपण संसारावर किती विश्वास ठेवतो, आपण कपड्या लत्यांना किती महत्व देतो, दागिन्यांना किती महत्व देतो, छान छोटीच्या गप्पांना किती महत्व देतो, त्याच्यामध्ये कसे रंगून राहतो, घर एक घर दुसरं घर तिसरं घर असं आपण कसे मागं लागतो, असं स्वामीजी सांगत होते. आणि अध्यक्ष महाराजांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं अध्यक्ष महाराज, चालायचंच म्हणले. म्हणजे स्वामीजी काय म्हणतात आणि हे कशाला चालायचंच म्हणाले, याच कारण स्वामीजी सगळेच आश्चर्यचकित झाले. चालायचंच म्हणाले, काय करणार, तर घर बांधून बरं वाटत असेल मानणारच माणूस. म्हणजे स्वामीजी काय सांगतायत हे त्यांना कळतच नव्हतं. त्यांचं जे अंडरस्टँडिंग होतं ते अंडरस्टँडिंग व्यवहाराच्या बाबत फार चांगलं, पण परमार्थाच्या बाबत त्यांना मुळीच अंडरस्टँडिंग नव्हतं. तर स्वामीजी या सगळ्याच्या मर्यादा कशा आहेत आणि आपण सावध राहायला पाहिजे. लोक मरोमरो जाती वडिले गेली हे प्रचिती, त्यामुळं आपण आपल्या मृत्यूबद्दल दुसऱ्याचा मृत्यू पाहून सावध राहायला पाहिजे. तर त्यांची बाळबोध शंका होती, ती बाळबोध शब्द आहे. की सारखं मरण मरण कसं आले आहे ते जीवन मुलं चांगलं जगावं असं ते एकदा स्वामीजींना म्हणाले. म्हणजे अंडरस्टँडिंग हा शब्द आहे तर तो दोन बाबतीत देखील पारमार्थिक आणि व्यावहारिक याच्यामध्ये पारमार्थिक अंडरस्टँडिंग काही जणांना फार उत्तम असत आणि ते पारमार्थिक अंडरस्टँडिंग वाढत ध्यानाने साधनेने नामाने, आणि व्यवहारातलं अंडरस्टँडिंग असतं किंवा भौतिक विद्यांमधलं अंडरस्टँडिंग असतं, तर तेही एकाग्रतेच्या प्रयोगांनी किंवा ध्यानासारख्या प्रयोगांनी वाढू शकत. फक्त कोणीतरी ते करायला पाहिजे, ते करायला सहसा कोणी प्रवृत्त होत नाही. जर ते अंडरस्टँडिंग वाढलं एखाद्याचं आणि हे अंडरस्टँडिंग वाढणं किंवा एकदम समजणं या गोष्टी बऱ्याचदा मादाम क्युरीच असं सांगतात की त्यांना खूप क्लिष्ट वाटणाऱ्या असे अनेक प्रॉब्लेम झोपेत चुकलेले आहेत, त्या परमार्थी नव्हत्या. एके दिवशी असं झालं की एक चौदय गणितातलं त्या सोबत होत्या आणि रात्रीचे 12:30 वाजले पण ते काही केल्या त्यांना मार्ग मिळेना सुटे ना ते. म्हणून ते तिथं स्टीपरवर वही पेन ठेवून त्या उचावर होत्या, तिथं झोपल्या, त्यांना झोप लागली शेती कंटाळून. उशिरा झोपल्यामुळे त्या उशिरा जाग्या झाल्या, 7:30 त्या जाग्या झाल्या. आणि जाग्या झाल्यावर त्यांना पहिली आठवण आली ते काल अर्धवट सोडलेल्या प्रलयाची. म्हणून त्यांनी पाहिलं तर त्याच्याच अक्षरात ते घेऊन प्रलय पूर्ण झालेलं होतं, ते गणित सोडवलं गेलेलं. त्यांना संपूर्ण की कधी सुटलं, कोणी सोडवलं आणि अक्षर तर त्यांचं स्वतःच दिसत होत. झोपेमध्ये त्यांच्या सगळ्या शक्ती रिगेन झाल्या, त्यांना जी भावना होती तीव्र की हे गणित सोडवायचंय, तर त्या जाग्या झाल्या. पण जाग्या झाल्याचं नंतर जेव्हा जाग्या झाल्या तेव्हा विस्मृतीच होतं. त्यांनी ते गणित सोडवलं आणि परत झोपलेल्या होत्या. आणि असं म्हणतात की त्यांच्याबाबत हा प्रयोग त्यांनी अनेक वेळेला नंतर केला. खरंच आहे मनीषा, बऱ्याच वेळेला मग त्यांना जे सुटत नव्हते हे प्रश्न म्हणून झोपेमध्ये होऊ शकतं, ध्यानामध्ये होऊ शकतं, त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. पण ही सुधारणा तुम्ही वापरत असलेल्या 7% म्हणजे तुमच्या वर्गात जो पहिला येतो तोही 7% वापरत असेल असं नाही त्याचा मेंदू. कारण आपण जर सगळे 4.5 असू तर तो 6 असू शकेल. पण 7% मेंदू वापरणारा जो आहे तर तो नॉर्मल या सगळ्या याच्यामध्ये चांगला उद्योग धंदा करणारा, नोकरी करणारा, कुठेतरी जनरल मॅनेजर होणारा असा मनुष्य समजला जातो. तर सर्व बाबतीतलं हे अंडरस्टँडिंग आहे हे जीवनभर वाढवायचा प्रयत्न केला तर त्याची अंडरस्टँडिंग आहे ते रिस्टोर परत त्याची जगणूक भरून काढून परत तिथपर्यंत आणता येतं. मात्र तो ग्राफ वाढवता येतो असं शास्त्रज्ञ कुठेही म्हणत नाही. म्हणजे ज्याचा 6% मेंदू वापरतो तो कालांतराने 8% वापरायला लागला असं शास्त्रज्ञांनी विधान केलेलं नाही. मात्र ज्यांनी आपण 6-7% वापरतो तेवढ्या याच्यामध्ये जर आपण आपलं आपल्या शक्यता आणि क्षमता जर आपण नीट एकत्रित केल्या, आपल्या सगळ्या शक्यता आणि क्षमता यांना योग्य दिशा दिली, तर आत्मज्ञानासारखी गोष्ट देखील तेवढ्याने प्राप्त होऊ शकते. दीपक असं विचारतोय की अंडरस्टँडिंग म्हणजे प्रकृती का? मी इंटरेस्ट बद्दल बोलतोय, माणसाच्या मेंदू बद्दल बोलतोय. त्यातही अजून एक विषय मला तुम्हाला सांगायचा आहे की ज्याचं तर्क खूप चांगला आहे किंवा ज्याचं गणित खूप चांगलं आहे, तर्क चांगला असले तरी गणित चांगलं असू शकत नाही. त्याला सर्वसाधारणपणाने कोणतंही शास्त्र शिकायला अडचणी येत नाही, कोणतंही शास्त्र शिकायला अडचणी येत नाही. त्याचं अंडरस्टँडिंग हे जास्तीत जास्त चांगलं असतं. पण तुमचा तर्क मजबूत पाहिजे, गणित मजबूत पाहिजे. एका लोकमान्य मुंबईला भास्कर व बघल्यांचं गाणं होत, त्यांची गाण्याची बैठक मैफिलच होती आणि लोकमान्यांना फोटो आहे लोकमान्य भास्कर व बघल्यांचं गाणं ऐकताय असा. तर थोडा वेळ झाल्यानंतर लोकमान्यांना जाणवही आली, तर शेजारी बसलेल्या कोणीतरी म्हणून चांगली आली हे एवढं जात आहे आता बघण्यासारखं काय जात होता. तुमच्या बुद्धीच्या तडाख्यातून एवढी एकच गोष्ट सुटलेली दिसली, ते कंटाळले त्यांना झोपी आली नव्हती. पण लोकमान्यांनी असं उत्तर दिलं की भगवंताचं गीत समजल्यानंतर आता या भौतिक गीतामध्ये तेवढी मजा वाटत नाही असं असं लोकमान्य म्हणाल. तेव्हा गीतामध्ये लिहिलेला होता गीतेचा अभ्यास झाल्यामुळं भगवंतांचं गीत समजल्यामुळं आता या भौतिक गीतामध्ये तेवढी मजा वाटत नाही. नाहीतर इतिहासाचा अभ्यास, संस्कृतचा अभ्यास, व्याकरणाचा अभ्यास, गीतेचा अभ्यास, ज्योतिषाचा अभ्यास, पंचांग निर्माण करणं लोकमान्यांनी जे जे केलं
आणि तेही स्वराज्य मिळवण्यासाठी देखील काय नक्की करायला पाहिजे याचा सुयोग्य तर्क या सगळ्या अंगाने त्यांची जी बुद्धी चालली त्याचा तर्क मजबूत असतो तो जीवनात यशस्वी होण्याची फार मोठी शक्यता असते. त्याला तो शिकेल ते शास्त्र समजण्याची शक्यता असते. मी वेळ सांगते पण आपल्याकडं गणेशपूरमध्ये जायला पंडित सुरेश तळवळकरांच्या पत्नी पद्मा तळवळकर तर त्या आल्या त्या आपल्याला आठवत असेल 5 वर्षापूर्वी त्या जाऊन गेल्या सर्व कॉफी प्यायला आधी आल्या त्या तेव्हा त्या मला असं विचारत होत्या त्या स्वामीजी कडे घ्यायच्या पद्मा जोगळेकर नंतर तळवळकर स्वामीजींच्या केंद्रातल्या आठवणी स्वामीजींच्या प्रवचनातल्या आठवणी असं त्या बोलल्या. स्वामीजींकडे येणाऱ्या लोकांची आठवण झाली स्वामीजी तरुण असल्यापासून मी 80 सालापासून त्यांना पाहतोय केंद्रामध्ये मधूनमधून केंद्रामध्ये मोठ्या कार्यक्रमात देखील जायला टिळक स्मारक सारख्या त्या आलेल्या होत्या आपल्या कार्यक्रमात. थोडा वेळ पुढे जातोय पण सांगतो इतकेच किल्ले त्या असं म्हणाले की स्वाम कांदा ते गायक होते की मला असं सांगायचं नाहीये पण तेव्हापासून स्वामीजींकडे होते ती असते याचा किती तयार झाले असतील असं मला वाटत. स्वामीजी अंतर्भूत करणारा प्रश्न आहे मला काहीच म्हणायचं नाही पण किती तयार झाले असतील म्हणत आहे. तर मी त्यांना असं म्हटलं की श्रवणानी होत पण त्याच्याकरता परमार्थाचा एक अंडरस्टँडिंग ना आणि त्या एकदम खुश झाल्या. त्या म्हणाल्या की आमच्याकडेही असंच घडलं पण ते जी शिकवतात तबला मी गाणं शिकवते आणि आम्ही जेवढं शिकू तर तेवढा धडा घोटवणारे आम्हाला भेटतात पण आपल्या प्रतिभेने त्याच्या पुढे जाता येत नाही काय अडचण होऊन जाण्याचा काय प्रारब्ध म्हणायचं का तुम्ही म्हणता तसं अंडरस्टँडिंग म्हणायचं असं त्या म्हणत होत्या. मी म्हणलं परमार्थाच्या बद्दल जर म्हणायचं झालं तर निस्पृहता अनासक्ती फलाशेचा त्याग करण्याची खरीखुरी वृत्ती बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून हे जी एक आधी आधवीची भ्रांती अशा प्रकारे वर्षानुवर्ष चालायची तयारी मध्ये कुठेही धीर जाऊ न देता आणि याच्या बरोबरीने अंडरस्टँडिंग आहे असं मी त्या म्हणाले आमच्या याच्यात काय कौशल नाही आम्ही शिकवतो तेवढा आपलं करतात पण जसं त्याच्या पुढे जायला पाहिजे आम्ही शिकू ते म्हणाल्या एवढं एवढं आहे आणि ज्ञान एवढं आहे आम्ही ते शिकू त्याच्या पुढे आपल्या प्रतिभेने जाणं आवश्यक आहे प्रतिभेने जाण्याची गरज आहे पण तिथंच अडून राहतात आम्ही शिकवलेलं असं त्याच्या पुढे शिकतच नाही असं त्या म्हणाल. या प्रश्नाचा त्याच्याशी संबंध आहे अंडरस्टँडिंग जे आहे ते शिकवतो तिथपर्यंत आणि त्याच्या पुढे त्या म्हणाल्या की किती वाटा असतो जाण्यात की ज्याच्यामध्ये जाता येऊ शकतो प्रयोग करता येऊ शकतो करत नाही असं त्या म्हणाल्या. तर हे परमार्थामध्येही लागू आहे आणि
इतर कला विद्यांमध्ये देखील लागू आहे. ध्यानाने साधनेने आपण रिस्टोर करू शकतो, वाढवू शकतो की नाही माहीत नाही, पण जेवढी भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे शक्ती तेवढ्या शक्तीमध्ये आत्मज्ञान होण्याचं सामर्थ्य आहे. लाडू महाराजांना रामकृष्णांनी अगदीच तुला काही येत नाही गमभ्रम म्हणून शिकवायला सुरुवात केली, तर जवळपास 8-10 दिवस बसल्यानंतर देखील त्यांना काही पाठीवर लिहिता येईना. तेव्हा ते म्हणाले रामकृष्ण की तुला लाटू येणारच नाही, म्हणून जाऊ दे तुला मी शिकवतच नाही. तर लाटू महाराज म्हणाले की हे शिकायला मी तुझ्याकडे आलोच नाहीये. कुणाला असं झालं की विवेकानंद अमेरिकेतली व्याख्यानं गाजली त्यांची आणि कलकत्त्यात सभा होती, त्या सभेमध्ये उपनिषदांवर विवेकानंद बोलत असताना लांब उभे राहून लाटू महाराज रडत होते असं विवेकानंदांना दिसलं. त्यांनी नंतर लाटू महाराजांच्या मित्र होते लहान तरुणपणापासून की लाटू काय म्हणतो रडत का होतास, तर तुम्हाला आणि तुझे बोलतोस तर ते मी काहीच वाचलेलं नाहीये, पण माझा जो अनुभव आहे तो सगळा तू बोलत होता असं ते नरेंद्रांना म्हणाले. त्यांना पारमार्थिक अंडरस्टँडिंग होत आणि आपल्या शक्यते क्षमतेमध्ये हे पारमार्थिक अंडरस्टँडिंग अगदी 7% का होईना मेंदूचं वापर त्याच्यात आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची क्षमता आहे. काम क्रोध लोभ मत्सर लंब अहंकार हे विकार बाजूला सारखं आले आहे, त्याचे अंडरस्टँडिंगचा प्रश्न नाहीये. जे बाजूला सारखा यायचं यायला हवं ते जर बाजूला सारखा आलं, प्रपंच किती करायचा आहे आणि परमार्थ किती करायचा आहे हे जर म्हणजे कसा करायचा आहे, प्रपंचाला किती महत्व द्यायचं आहे, बाकी घडणाऱ्या घटना आता विरोधी असल्या तरी स्वीकारार्ह आहे अशा पद्धतीने, नाहीतर मग परमार्थी करणारा मनुष्य देखील प्रपंचाच्या अडचणी ध्यानात सोडवत बसतो. असं जर घडत असेल तर तो कसा प्रगती करणार असं असल्यामुळं स्वामीजी म्हणायचे की दुकानाचं शटर बंद झालं की दुकानाचा विषय संपला. असं ज्याला करता येतं परमार्थाचं शटर आणि प्रपंचाचं शटर हे वेगळं आहे असं समजून जो परमार्थ करतो आणि परमार्थ करत असताना प्रपंचातला कुठलाही विषय आणत नाही, म्हणूनच काम क्रोध लोक मत्सर तप अहंकार बाजूला टाळू शकतो. आपल्या मर्यादित रिसोर्सेसमध्ये जेवढे भगवंतांनी दिले, भगवंताची इच्छा नाही की मेंदू 100% कार्यरत व्हावा तर उगीच काळजी करायचं ते कारण नाही आणि आईन्स्टाईन एवढा मिळायला पाहिजे असंही म्हणायचं कारण नाही. प्रत्येकाला आत्मज्ञान होऊ शकत. म्हणून ही बाढोद शंका आहे परमार्थिक समज वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर परमार्थिक समज वाढवण्यासाठी श्रवण मनन निधीतीने पाणंदा विश्वास असंच जायला पाहिजे आणि स्वतःच्या जीवनातल्या या गोष्टींवर उपाय करायला पाहिजे विकारांसारख्या. असं जर केलं तर तितकंच अवघड नाहीये असं तुम्हाला सांगतो.
हरि विठ्ठल
श्रीनामदेवद्वार श्री ज्ञानेश्वर महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय.
सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.